नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. भारतीय जनता पक्षाच्या गोंय फांट्या वतीन विकसीत भारत रोजगार आनी आजीविका हमी अभियान ग्रामीण ह्या कायद्याचे केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री श्रीपाद नायक आनी प्रवासी भारतीय वेव्हार आयुक्त आदवोगाद नरेंद्र सावयकार हांणी येवकार दिला. पणजे भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली ही येवजण सर्वसामान्य मनशांक आत्मनिर्भर करपी आसा. 125 दिसांची रोजगाराची हमी, गावाची साधन सुविधा तशेंच राज्याची समतोल उदरगतीक ह्या येवजणेवरवीं म्हत्व दिला अशें केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री श्रीपाद नायक हांणी म्हणला.
गांव ग्राम पंचायत ग्रामसभा धरून त्या प्रोजेक्ट प्रायोरिटी दिली होती. त्या पद्धतीन त्या पंचायतीचे पैसे व्यवस्थित कडेन देऊन तो प्रोजेक्ट आम्ही तयार करून गेलो. काही वर्षां पहिली काही प्रोजेक्ट नाशिले, गांव सगळे तरेचे अडचण आशिल्ले, फक्त काही आमच्या प्रायम मिनिस्टरच्या ज्या काही नजरेतून जे काही प्रोजेक्ट झाले, सगळ्या घरांना गॅस मिळेल, लाईट मिळेली, सगळ्या करोडो लोकांना घरं मिळेली, अशी त्या लोकांचे प्रॉब्लेम सुटले. आणि म्हणून ही जी योजना असा ती योजना सामान्य मनीस योजनेची आमच्या तरी आत्मनिर्भर जाऊ जाय.
ह्या कायद्यावरवी गरजेवंतांक अर्थिक तांक मेळटली अशें मत नरेंद्र सावयकर हांणी उक्तायलें.
कायद्याचो उपयोग जो आसा तो सामान्य मनशा खातीर सगळ्या कडेनच. ह्या कायद्याच्या सकयल पयली जर 100 दीस काम अशा पद्दतीचे हे आशिल्ले, जाल्यार ह्या कायद्या सकयल 125 दीस जे काम आसा, काम दिवपाचे प्रोविजन जे आसा ते ह्या कायद्या भितर केल्ले आसा. हातून फोकस एरियाय आसा की कायद्या भितर खरे म्हणजे सगळ्यो गजाली नाशिल्ल्यो. आयज ह्याचे भितर जे सामान्य मनशाक गरजेचे आसा त्याची व्यवस्था आसतली, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, त्याचबरोबर त्याका उपजीविके खातीर करप गरजेचे आसा इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आसा आनी क्लायमेटाचे
काणकोण तालुक्यातल्या आमोणे पैंगीण ह्या वाठारांत रुपया उत्सवी आदी लोकोत्सव महोत्सव चालू आसून काल दुसऱ्या दिसा जाल्ल्या सुवाळ्यान ह्या महोत्सवाचे मुखेल आयोजक आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांचो कॅलिफोर्निया हांगाच्या द अमेरिकन युनिव्हर्सिटी ह्या विद्यापीठाचे कुलगुरू मधुकृष्ण हांणी भांगरा पदक दिवन भोवमान केलो. तवडकर हांणी जे समाजीक काम केलां ते खातीर हो भोवमान आसा अशें मधुकृष्णन हांणी सांगले. 3 दिसांच्या ह्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिसा गोंय राज्याचे भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, आदल्यो केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार ह्यो हाजीर आशिल्ल्यो. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेवरवीं 19 आनी 26 जानेवारी तशेंच 2 फेब्रुवारी ह्या काळांत अयोध्या दर्शन यात्रेचें आयोजन केलां. 50 ते 70 वर्सां पिरायेच्या लोकांक देवदर्शन येवजणेचो नोंदणी केले उपरांत लाव घेवपाक मेळटा. ह्या येवजणेचो लाव घेवपा खातीर www.yatraconnect.in/ ह्या संकेतथळाचेर नोंदणी करप सक्तीचें आसा. गोंय भारतांतलें एक मुखेल पर्यटन थळ म्हणून आपली सुवात राखून आसा. कोविडाच्या म्हामारी उपरांत आतां परतून गोंयांत विदेशी तशेंच देशी पर्यटक व्हडा आंकड्यान आकर्शीत जावपाक लागल्यात अशी म्हायती पर्यटन खात्या कडल्यान मेळ्ळ्या. 2025 वर्साच्या आंकडेवारी प्रमाण गोंयांत 1,02,84,608 देशी पर्यटक आनी 5,17,800 विदेशी पर्यटक आयल्यात, जाल्यार वट्ट 1,08,02,410 पर्यटक आयल्यात अशी म्हायती मेळ्या. अमृत 2.0 मोहिमे खाला शारी विकास प्राधिकरण आनी साखळी नगरपालिका हांच्या जोड पालवान 100 कोटी रुपयांचो वाळवंटी फ्रंट सुशोभीकरण प्रकल्पाचो शुभारंभ केला. निर्धारित वेळांत हो प्रकल्प पुराय जातलो अशी म्हायती साखळीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी दिल्या. अमृत 2.0 मोहिमे खाला साखळेच्या म्हत्वाकांक्षी अशा प्रकल्पांत वाळवंटी न्हंयच्या काठाचे सुशोभीकरण, सभागर, योगासन पार्क, बलोद्यान ह्या कामांचो आस्पाव आसा. दिवचल नगरपालिका वाठारांत वेवारस स्थितीन भोवपी भटक्या कुत्र्यांचो बंदोबस्त करपा खातीर मिशन रेबीज खाला दिवचल नगरपालिकेच्या जोड पालवान खास मोहीम आंखल्या आनी हे मोहिमेक बरे तरेन प्रतिसाद मेळटा अशें मत दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी उक्तायलां. खबराकारा कडेन उलयतना नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी कांय म्हयने पयलीं भटक्या कुत्र्यांक लागून कांय लोकांक जखमी जाल्ले आसा अशी म्हायती दिल्या. दिवातल्या घोगला बीचार चालू आशिल्ल्या खेलो इंडिया बीच गेम्सान व्हॉलीबॉल सर्तीन गोंयच्या तेजस आनी प्रबल हांच्या जोडीन भांगरा पदक जिखले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 33° सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उण्यांत उणें तापमान 20° सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.